आजचे दैनिक सुभक्ती पर्वत 26 सप्टेंबर। देवाच्या सार्वभौम सामर्थ्यावर विश्वास ठेवत जगणे। जे आपण विश्वास ठेवणारे त्या आपणाविषयीच्या त्याच्या सामर्थ्याचे अपार महत्व। इफिस 1:19। देवाचे अपार सामर्थ्य हे देवाच्या सार्वकालिक गौरवात असलेले युगानयुगाचे व खंबीर आश्रयस्थान आहे। मग या पृथ्वीवर कोणत्याही परिस्थिती उद्भवल्या तरी त्याने काही फरक पडत नाही। आणि हाच दृढ विश्वास देवाने केलेले पाचारण पूर्ण आज्ञाधारकपणे अनुसरण्याचा स्रोत आणि सामर्थ्य आहे। सर्व समर्थ देव हा तुमचा आश्रय आहे। या सत्यापेक्षा अधिक स्वतंत्र करणारे, अधिक पराक्रमी किंवा अधिक बळकट करणारे काही आहे का? तेही दिवसभर दररोज जीवनातील सर्व सामान्य आणि असामान्य अशा सर्व घडामोडींमध्ये। जर आपण यावर विश्वास ठेवला, जर आपण खरोखरच देवाच्या सर्व समर्थपणाचे हे सत्य समजून घेतले, तर आपल्या वैयक्तिक जीवनात आणि आपल्या सेवा कार्यात किती बदल घडून येतील। तारण करणाऱ्याच्या देवाच्या संकल्पासाठी आपण किती नम्र आणि सामर्थ्यवान बनू। देवाचा सर्व समर्थपणाचा गुणविशेष हा देवाच्या लोकांसाठी आश्रयस्थान आहे। आणि सर्व समर्थ देवाचा हा सर्व समर्थपणाचा गुणविशेष आश्रयस्थान आहे असा विश्वास तुम्ही ठेवता, तेव्हा तुम्हाला असा आनंद, असे एक स्वातंत्र्य आणि असे सामर्थ्य प्राप्त होते जे आमच्या जीवनाला येशू ख्रिस्ताप्रत मौलिक आज्ञाधारकपणाने व्यापून टाकते। देवाचा सर्व समर्थपणाचा गुणविशेष हा त्याच्या कराराच्या लोकांसाठी आदर, शत्रूकडून सूड आणि आश्रयस्थान आहे। मी तुम्हाला त्याच्या कृपेच्या कराराच्या अटी स्वीकारण्यासाठी आवाहन करतो। आपल्या पापापासून वळा आणि प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवा। आणि सर्व समर्थ देवाचा, सर्व समर्थपणाचा जो गुणविशेष आहे तो तुमच्या जीवासाठी आदर, तुमच्या शत्रूकडून सूड आणि तुमच्या जीवनाचा आश्रय ठरेल सर्व काळासाठी।